नाथ महाराज की जय। सबसंतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज बलिप्रतिपदा, पाडव्याचा मंगल मुहूर्त। आपण सर्वजण पूजनीय स्वामीजी आणि पूजनीय सौ मधुराताई यांच्या समवेत ज्ञानाची दिवाळी संगीतमय वातावरणात साजरी करण्यासाठी इथे मोठ्या उत्साहाने जमलो आहोत। या आल्हाददायक अशा दीपसंध्येला हृदयस्थ स्वामीजींना मनोमन वंदन करून मी सौभाग्यवती अपर्णा करवंदे आपल्या सर्वांचं मंडळातर्फे हार्दिकतेने स्वागत करते। आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात बासरी वादनाने होईल। सद्भक्त सुहास पोळ आता सुमधूर बासरी वादन सादर करतील। राग सारंग आज ते आपल्याला ऐकवणार आहेत। त्यांना तबल्याची साथ करेल सद्भक्त प्रणव भवाळकर। ऐकूया बासरी वादन। बासरी आणि भगवान श्रीकृष्ण यांचं अतूट नातं आहे. बासरी म्हणलं की डोळ्यांसमोर उभे राहतात, मुकुटात मोरपीस खोवलेले, सवंगड्यांसमवेत रानात गाई चरायला नेणारे, दह्यादुधाची चोरी करणारे, गोपगोपींमध्ये रमलेले आणि लोण्याच्या एका गोळ्यासाठी गोपींना नाच करून दाखवणारे श्री गोपाळकृष्ण आणि त्यांच्या बासरीच्या स्वर्गीय स्वरांनी मुग्ध होऊन चारा खाणं विसरून गेलेली गाईवासरं. आपणही आत्ता त्या मुग्धतेचा अनुभव काही काळ घेतला. भगवान श्रीकृष्ण म्हटलं की अजून एका गोष्टीचं प्रकर्षाने स्मरण होतं, ते म्हणजे भगवद्गीतेचं. भगवंत आपले दोन्ही भाऊ उभारून भक्तांना आश्वस्त करताना म्हणतात, परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि भगवंतांचं हे आश्वासन मोठ्या प्रेमाने मायबोलीमध्ये आपल्यापर्यंत पोचवताना माऊली म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, तई योगिया पाहे दिवाळी निरंतर. ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी आचरलेले पूजनीय स्वामी माधवनाथ त्यांनी ही ओवी देखील प्रत्यक्षात आणली. स्वतःचं जीवन आत्मप्रकाशाने उजळलेल्या स्वामीजींनी साऱ्या साधक विश्वात ज्ञानाची दिवाळी अखंड साजरी केली. भगवत प्रेमाचे दीप हजारो साधकांच्या हृदयरूपी दिवलीमध्ये त्यांनी प्रज्वलित केले. स्वामीजींच्या सहवासात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी याचा प्रत्यय साधकांना येत असे. आजही पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने विठू माऊलीच्या छत्रछायेत आपण सर्वजण साधक सुखाने नांदत आहोत. आज आठवते ती बालपणीची अल्लड अवखळ साधेपणाने साजरी होणारी पण खूप आनंददायी अशी दिवाळी. थंडीची चाहूल, अभ्यंगस्नान, देवदर्शन, फराळ, फटाके, आकाशकंदील, पणत्यांची आरास आणि नवीन कपडे. थोडं मोठं झाल्यावर अनुभवलेली हळवी पण तरलता लाभलेली दिवाळी. त्यावेळी वाटायचं हे सगळं जग म्हणजे एक देवघर आहे. देवाच्या घरी रोजच दिवाळी असते बहुतेक. तेजोमयी सूर्य आणि शीतल चंद्र हे दोन आकाशकंदील त्यांनी लावले आहेत. लुकलुकणाऱ्या अगणित तारका म्हणजे देवाच्या अंगणात लावलेल्या पणत्या आहेत. हजारो नक्षत्रांच्या दीपमाळा लखलखत आहेत. विविध प्रकारच्या वृक्षवेलींचं तोरण त्यांनी बांधलं आहे आणि वेगवेगळे पक्षी सुस्वरात आळवत सृष्टीला जागं करत आहेत. देवाच्या घरी रोजची पहाट ही दिवाळी पहाट असते. दहावीच्या परीक्षेनंतरची साजरी केलेली दिवाळी मात्र खूप वेगळी आणि अविस्मरणीय होती, कारण त्यावेळी स्वामीजी या तीन जादूई अक्षरांनी सारं जीवन व्यापलं होतं. अनुग्रह देऊन आत्मज्ञानाचा दीप त्यांनी प्रज्वलित केला होता. त्या प्रकाशात विचारांना एक वेगळी दिशा लाभली, जीवनाचा एक आनंदी मार्ग निश्चित झाला आणि त्यानंतरच्या प्रत्येक दिवाळीला स्वामीजी भरभरून देतच राहिले, ते अगदी या क्षणापर्यंत. कशी असायची बरं स्वामीजींची ज्ञानाची दिवाळी, ते आपण स्वामीजींची काही बोधवचनं आणि त्यावेळच्या स्वामीजींच्या दीपावलीच्या आठवणींच्या रेशीम लढी उलगडून आज पाहणार आहोत. रोज ज्याप्रमाणे स्वामीजींचा दिवस ध्यानाच्या बैठकीने सुरू व्हायचा, त्याप्रमाणे दिवाळीच्या दिवशी देखील ते साधकांसमवेत ध्यानाला बसायचे. आपण सर्वजण आत्ता स्वामीजींसमवेत बसतो तसेच. स्वामीजींचं घर आणि ध्यान केंद्र याच्यामध्ये सद्भक्त विलासदादा आकाशकंदील लावायचे. साधकांच्या कल्याणाप्रती असलेल्या सदिच्छेचं ते प्रतीक असायचं जणू. देव्हारा आणि संतांच्या तसबिरींना दिव्यांची रोषणाई केली जायची. माऊलींना भरझरी वस्त्र लेवलं जायचं. स्वामी निवासाच्या दारात छोटीशी रेखीव रांगोळी साधकांचं स्वागत करत असे. त्या रांगोळी इतकेच विविध आणि मनोहारी रंग खऱ्या अर्थाने साधकांच्या जीवनात स्वामीजींनी भरले. प्रत्येकाचं जीवन परमार्थाने समृद्ध व्हावं यासाठी ते अहोरात्र चंदनाप्रमाणे झिजले. दारात तेवणारी इवलीशी पणती आणि स्वामीजी सरलातेंचे हसरे डोळे यात खूप साधर्म्य जाणवायचं. स्वामीजींचं घर हे एखाद्या देवालया इतकं पवित्र होतं. त्या राऊळाला मांगल्याचं आणि प्रसन्नतेचं तोरण असायचं. त्यांच्या नुसत्या दर्शनाने साधक सारा शेण सारा ताण विसरून जात असे आणि एका अनामिक आनंदाचा धनी होत असे. त्या देवालयातल्या देव्हाऱ्यासमोर उभं राहून स्वामीजी नित्य भूपाळी गात असत. स्वामीजींच्या नित्य प्रफुल्लित अशा चित्ताचं प्रक्षेपण त्यांच्या भूपाळीतून होत असे. भूपाळी म्हटलं की सूर्योदय, सडासारवण, रांगोळी, देवदर्शन असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्याचं शब्दबद्ध वर्णन स्वामीजी गात असलेल्या घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी, उदया चली मित्र आला या भूपाळीतून घडत असे. या भूपाळीबरोबरच उठ गोपाळजी चाल धेनूकडे पाहती संगडे वाट तुझी ही भूपाळी देखील ते गात असत. भगवंताच्या सगुण रूपाला आळवत असतानाच प्रत्यक्षात साधकांना मात्र भवनिद्रेतून जाग करण्याचं काम ते लीलया करत असत. उठा उठा साधू संत, साधा आपुलाले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत, हेच त्यांच्या प्रवचनाचं सार असायचं. आपल्या आजच्या कार्यक्रमाची संकल्पना ज्ञानाची दिवाळी ही आहे. या कार्यक्रमात अजून एक नाविन्यपूर्ण सादरीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही आज करणार आहोत. शास्त्रीय संगीतातील काही राग निवडून त्या रागामधील बंदिश आणि त्याच रागातील एक अभंग आज सादर होईल. कार्यक्रमाची सुरुवात भूपाळीने होईल. भूपरागामध्ये रचलेली ऊठ पंढरीच्या राजा ही भूपाळी आपण आज सद्भक्त आदित्य जोशी आणि सद्भक्त रवी जोशी यांच्याकडून ऐकणार आहोत. भक्तिरसप्रधान असा हा भूपराग आहे. भगवंतांना योगनिद्रेतून जाग करण्यासाठी भूपाळी गायली जाते. या भूपाळीनंतर याच भूपरागातील एक बंदिश मोरा झांज मंदिलरा आणि एक तराणा आपण ऐकणार आहोत सद्भक्त अभिजित हळबे यांच्याकडून. या तराण्याची एक गंमत अशी सांगितली जाते की पंडित कुमार गंधर्व एका धबधब्याच्या काठावर बसलेले असताना त्या धबधब्याच्या आवाजातनं त्यांना ही हा तराणा सुचला. या सर्व गायकांना तबल्याची साथ करेल सद्भक्त प्रणव भवाळकर, हार्मोनियमची साथ करतील सद्भक्त साधना पोफळे, व्हायोलिनची साथ करतील सद्भक्त डॉक्टर रेवती वेल्हाळ आणि टाळ वाजवणार आहेत सद्भक्त महेश चांदोरकर. प्रथम ऐकूया ऊठ पंढरीचा राजा.
हा का देई उभ्या राही रखुमा Dara Deem, 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 Deem सारे ग ग ब सारे सारे रे ग रे ग सारे सारे प द प द स द स सारे सारे रे ग रे ग दे रे ना दा रा दे
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुवारस, गोवत्स पूजनाचा हा दिवस. नित्य प्रसन्न असे स्वामीजी नित्याप्रमाणे सायंकाळच्या केंद्रात उपस्थित होते. साधकांना आपल्या या सद्गुरुरूपी धेनूची आस लागलेली असायची. स्वामीजींच्या नेत्रांमध्ये देखील आपल्या लेकरांप्रती अपार वात्सल्य आणि करुणा ओसंडून वाहत असे. प्रत्यक्षात गायवासराची पूजा सर्वत्र होत असताना साधक तू माझी गाऊली मी वो तुझा तान्हा पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे या भावाने मनमन ही पूजा साजरी करत असत. स्वामीजी कुणा साधकाला अभंग म्हणायला सांगायचे. मला आठवत आहे एका दिवाळीत सद्भक्त योगिनीताई ताडे यांनी सण दिवाळीचा आला नामा राऊळ असे गेला हा अभंग म्हटला होता. त्याचा भावार्थ असा होता की दिवाळीचा सण आहे, नामदेव महाराज विठ्ठल मंदिरात जाऊन हाताला धरून भगवंताला घेऊन घरी आले आहेत. जनाई आणि गोणाईने मिळून सुग्रास भोजन केलं आहे. सारी संतमंडळी जमली आहेत. या अभंगाचं सूत्र धरून बोलताना स्वामीजी म्हणाले, भगवंत जनाबाईंबरोबर दळण दळू लागले हा त्यांचा भाव आहे. भावाला कोणतीही आडकाठी नाही. आपणही जेवताना असाच भाव ठेवावा की भगवंत आपल्याबरोबर आहे. रात्री झोपताना देखील मी भगवंताच्या कुशीत झोपतो आहे असा भाव असावा. अशा भावाने आपण भगवंताशी एकरूप होतो. जनाबाईंसारखा भाव असेल तर भगवंत आपल्याबरोबरही प्रत्येक कर्मात असतील. बोधानी मनुष्य मोठा होत असतो. भक्ती आणि ज्ञान हातात हात घालून जायला पाहिजे. दिवाळीचा सण असा साजरा करायचा आहे. स्वामीजींच्या या अमृतबोलांनी त्या अभंगांना बोधाचा साथ चढत होता. आता यानंतर आपण राग तोडीमध्ये बांधलेली एक बंदिश कहा मुरलिया बाजेरी सद्भक्त गौरी सरदेसाई हिच्या मधुर स्वरात ऐकणार आहोत. आणि त्यानंतर याच रागामध्ये गुंफलेला अरे अरे ज्ञाना झालासी पावन हा अभंग सद्भक्त अमृता कुलकर्णी हिच्या भावपूर्ण स्वरात ऐकूया.
Bye.
पुढच्या कार्यक्रमाकडे वळण्याआधी एक छोटासा गोड कार्यक्रम आपण करणार आहोत. मी पूजनीय स्वामीजींना प्रार्थना करते की त्यांनी या कार्यक्रमाचं निवेदन करावं.
हरी हरी. या दिवाळीच्या सुमुहूर्तावर आपल्या केंद्राने प्रथम आपण SMS आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे SMS करत होतो आणि तुमच्या सर्वांपर्यंत पोचत होतो. त्यानंतर आपण व्हॉट्सॲपचे ग्रुप केले आणि माझी अशी कल्पना आहे आता कितवा पाचवा सहा ग्रुप झाले. साधारणपणाने 250 साधकांचा एक असे सहा ग्रुप आपण केले आणि त्यामार्फत आपण आपले कार्यक्रम निवेदनं आणि एकूण आपल्याला हवं आहे ते जागृतीचं काम आपण साधकांपर्यंत सुरू केलं. माझी कल्पना तो व्हॉट्सॲप ग्रुप तसेच राहतील पण अजून एक पाऊल पुढं मंडळाने टाकायचं ठरवलं आणि साधक वर्गाकरता एक ॲप डेव्हलप करावं असं आपण ठरवलं. अर्थात तशा प्रकारचं जी तज्ज्ञ मंडळी आहेत ती तज्ज्ञ मंडळी इथं येत असल्यामुळं मंडळांनी हे काम करायचं ठरवलं त्यांच्या सहकार्यांनी. आणि आज मी असं इथं जाहीर करतो आहे की मंडळाचं मोबाईल ॲप आपण आज त्याचं उद्घाटन करतो आहोत. या मोबाईल ॲप बनवण्याच्या कामासाठी म्हणून खूप मोठी यादी आहे आणि मी सगळ्यांची नावं घेईन. इथं सद्भक्त सुधीरदादा पाटकर, सद्भक्त तेजस सुमंत, सद्भक्त विवेक फलक, सद्भक्त योगेश जाधव, विशेष करून तेजस सुमंत, विवेक फलक आणि योगेश जाधव यांनी हे काम इतरांच्या सहकार्यांनी केलेलं आहे पण ही याच्यातली तज्ज्ञ मंडळी आहेत. सुधीरदादा पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झालं. पण सद्भक्त जयेश सुकेनकर, सद्भक्त केदार वझे, सद्भक्त सौ अमृता करवंदे, सद्भक्त कैवल्य पेंडसे, सद्भक्त सौ रुची चांदोरकर, सद्भक्त सौ आरोही वझे, सद्भक्त अमित टोणगावकर, सद्भक्त श्रीकांत कुलकर्णी, सद्भक्त अनिकेत ओक, सद्भक्त माधव सराफ, सद्भक्त आनंद गोडबोले आणि सद्भक्त प्रसाद राजाज्ञा, एवढी मोठी टीम हे ॲप डेव्हलप करण्यासाठी कष्ट करत होते, खपत होते. या ॲपसंबंधी तेजस आपल्याला माहिती सांगेल, आपण त्याच्याकडून ती ऐकूया.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. केंद्राच्या सेवाकार्यामध्ये स्वामीजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यातून प्रेरणा घेऊन मोबाईल ॲप समितीने हे छोटेखानी ॲप स्वामी मकरंदनाथ पुणे या नावाने तयार केले आहे. या ॲपचा उद्देश साधकोपयोगी साहित्य एकाच ॲपमध्ये मोबाईलवर उपलब्ध व्हावे असा आहे, जेणेकरून सर्व वयोगटातील साधक कुठेही सोयीस्कर रीतीने लाभ घेऊ शकतील. या ॲपसाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सद्भक्त योगेश वगळता या टेक्नॉलॉजी कोणाला फारशा माहीत नव्हत्या. सद्भक्त विवेकदादांनी ह्या टेक्नॉलॉजी आत्मसात करून सगळ्या टीमला शिकवल्या. सगळ्याच टीमनी अतिशय उत्साहाने, प्रेमानी आणि सद्गुरुसेवेच्या तळमळीने हे गेले वर्षभर यावर काम केले आहे. सद्भक्त सुधीरदादा पाटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला या ॲपसाठी मिळाले. या ॲपचा सर्व्हर नवीन असल्याने एकदम किती लोड घेऊ शकेल याची कल्पना नाही आहे. म्हणून ॲप समिती हे ॲप क्रमाक्रमाने सर्व साधकांपर्यंत पोचवेल. ॲप समिती हे ॲप सद्गुरुचरणी सेवेसाठी रुजू करत आहे, तरी सर्व साधकांनी हे ॲप आपल्यापर्यंत पोहोचल्यावर याचा लाभ घ्यावा. अजून तसा प्लॅन बनवला नाही आहे, म्हणजे साधारण 50-50 साधकांपर्यंत दर महिना पोचत जायचं असं आहे. आणि मग सगळ्यांना सांगायचं की तुम्ही
सर्वांच्या माहिती करताच मी विचारलं की उद्घाटन जरी आज झालेलं असलं तरी दर महिन्याला 50-50 साधक याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा त्यांचा प्लॅन आहे, कारण त्याचा सर्व्हर क्रॅश होऊ नये म्हणून ते हळूहळू जायचं त्यांनी ठरवले. 50-50 प्रमाणे 1500 साधकांपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे, पण ते हे काम करतील आणि काही काळामध्ये सर्व साधकांना हे उपलब्ध होईल याच्यात काही शंका नाही.
थोड्या दिवसांनी व्हॉट्सअप ग्रुपवर पण आपण सांगू शकतो की तुम्ही ही लिंक क्लिक करा,
एकदा तुम्हाला ते फुलप्रूफ झालं की मग तुम्ही ते करा.
म्हणजे तसं व्हॉट्सअप ग्रुपवर ना पटकन पोहोचेल सगळ्यांपर्यंत.
बरोबर,
थोडे दिवस.
बरोबर, सगळ्यांच्या शंका फिटल्या.
ह्याचं आपण एक पटकन छोटा डेमो पाहूया 2 मिनिटामध्ये. ह्याचं लँडिंग पेज असं दिसतं, त्याला होम पेज म्हणू शकतो आपण. इथे मेन्यू आहे, स्वामी मकरंदनाथांचा इथे थोडक्यात परिचय दिलेला आहे या पानावरती, अगदी थोडक्यात आहे. प्रवचने, सत्संग आणि विशेष कार्यक्रम, ह्याच्यामध्ये सगळे आपली प्रवचनं आणि सत्संग यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत. व्हिडिओ हे आपले यूट्यूबवर जे आहेत त्यांचीच लिंक इथे देण्यात आलेली आहे, आणि ऑडिओ आपले साधं रेकॉर्डिंग आहे ऑडिओचं. साधारण गेल्या महिन्याभरातलं प्रवचनं आणि सत्संग आणि विशेष कार्यक्रम याच्यावर उपलब्ध ठेवायचं असं आत्ता ठरलं आहे. आपण त्याच्यात नंतर बदल पण करू शकतो. कार्यक्रम पत्रिकेमध्ये अशा स्वरूपाचं एक कॅलेंडर दिसेल. निळा रंग म्हणजे आजची तारीख आणि हिरवा रंग म्हणजे जिथे कार्यक्रम आहे ते त्या तारखा आहेत. इतर तारखेला आपण जर का क्लिक केलं तर असं दिसेल की ह्या दिवशी केंद्रामध्ये कार्यक्रम नाही, आणि एखाद्या दिवशी जर कार्यक्रम असेल आणि त्याला आपण क्लिक केलं तर अशा प्रकारे दिसेल. आणि पुढच्या महिन्यातही आपण जाऊ शकतो, पुढच्याही महिन्याचे कार्यक्रम पाहू शकतो. मध्यवर्ती संकल्पही तो दर महिन्याला आपोआप बदलेल अशी व्यवस्था केलेली आहे. एक छायाचित्र दालनही इथे केलेलं आहे. हे छायाचित्र आपण डाउनलोड करून मोबाईलवर आपलं होमस्क्रीन म्हणून सुद्धा सेट करू शकता, आणि हे जितकं जमेल तितकं आम्ही रिफ्रेश करून नवीन नवीन फोटो ह्याच्यात ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे साधक नोंदणीचं एक पान ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये. जेव्हा जेव्हा मंडळ आवाहन करेल तेव्हा ह्याच्यामध्ये आपण आपली एंट्री करू शकतो किंवा नवीन येणारे साधक करू शकतील, ह्याच्यासाठी ही सुविधा दिलेली आहे. तर असं हे छोटेखानी एक ॲप आहे. हे इथे जर का क्लिक केलं तर आपण पुन्हा होमस्क्रीनवर जातो. हे जे विचारधन आहेत ते दर दिवशी बदलतील अशी व्यवस्था केलेली आहे. हे स्वामीजींची, पूजनीय स्वामीजींची ही सगळी वाक्य आहेत, ती आपण दर दिवशी बदलू. असं छोटंसं हे ॲप आहे.
या मोबाईल ॲप तयार करण्यासाठी म्हणून जी मोठीच्या मोठी साधकांची फळी उभी राहिलेली आहे त्याच्यातल्या 3 जणांचा प्रातिनिधिक सत्कार इथं आपण करूया. त्याच्यातला सद्भक्त योगेश जाधव आहे, तो खरं म्हणजे याच्या या सगळ्या कामातला तज्ज्ञ आहे, आणि त्याच्याकडून आपण आत्ता जसं ऐकलं तसं विवेक फलक यांनी हे सगळं व्यवस्थित समजून घेतलं आणि मग पुढं कार्यान्वित केलं असं आता आपल्याला समजलं. तो योगेश जाधव आज त्याचा दिवाळसण असल्यामुळं इथं उपस्थित नाही आहे, पण त्याचा त्यामुळं मी प्रथम उल्लेख करतो. सद्भक्त तेजस सुमंत, हरी 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 हरी. आणि सद्भक्त विवेक फलक, विवेक ही सगळीच मंडळी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये फार मोठी आहेत आणि मोठ्या उत्तम रीतीने ते त्यांच्या वैयक्तिक लौकिक जीवनामध्ये देखील यशस्वी आहेत, पण मंडळाकरता त्यांनी केलेलं हे योगदान अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आता आपण आपल्या मूळ कार्यक्रमाकरता परत वळूया.
स्वामीजींच्या घरी केव्हाही गेलं की त्या साधकाला मातोश्री सरलाताई स्वतःच्या हाताने बनवलेला मऊसूत लाडू मोठ्या प्रेमाने खायला देत असत. त्या लाडूला प्रसादाची सात्विकता असायची आणि त्याच्या जोडीला दिवाळीच्या दिवशी स्वामीजी काही उत्स्फूर्त बोलत असत. त्या ज्ञानामृताची मेजवानी साधकांना अतितृप्ती आणि समाधान प्रदान करत असत. 21 ऑक्टोबर 1987 दिवाळी, नरक चतुर्दशीचा दिवस. साधक संध्याकाळच्या केंद्रात आले होते आणि स्वामीजी शांत स्वरात बोलत होते. आज दिवाळी आहे, आपल्या आनंदाकरता हे सण असतात. दिवाळी तर खूप मोठा सण, आनंदाचं प्रकटीकरण आपण यातून करत असतो. अर्थात हा आनंद आणि आत्मानंद यात फरक आहे. आनंदाच्या देखील ग्रेड्स आहेत. आज या नरक चतुर्दशीच्या दिवशी आमच्याकडे कोकणात चिरटाचं फळ पायाखाली चिरडतात आणि मग स्नान करतात. नरकासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून असं करतात. आजच्या या दिवशी भगवान गोपाळकृष्णांनी नरकासुराचा वध करून बंदीखान्यात ठेवलेल्या स्त्रियांना मुक्त केलं. त्या आनंदाप्रित्यर्थ आपण आजचा दिवस साजरा करतो. एरवी आनंद तर सर्वत्र आहेच. असं थोडं बोलून झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर काहीसे मिश्किल भाव उमटले. समोर बसलेल्या साधिकेला ते विचारत होते, काय गं फराळाचं झालं ना करून, माझ्यासाठी चकली आणलीस की नाही? सरलाताई म्हणायच्या, आणली असती तिने चकली तरी तुम्ही खाल्ली असती का? चावायला त्रास होतो ना तुम्हाला? स्वामीजी म्हणायचे, दात नसले तरी मला चावायला काही त्रास नाही होत. त्यावर समोरच बसलेली कांचनताई म्हणायली, कारण स्वामीजी रोज सरलाताई मऊ गरम फुलके करून वाढतात तुम्हाला आणि त्यामुळे तुम्हाला चावायला त्रास होत नाही. स्वामीजी त्याला होकार देत म्हणाले, ते मात्र खरं आहे. त्यामुळेच आज वयाच्या 70 माझं शरीर सशक्त आहे. वर्षानुवर्ष तव्यावरचा गरम फुलका त्या मला वाढतात. हं, असं म्हणत एक दीर्घ सुस्कारा ते टाकला आणि म्हणाले, पण चकली मात्र देत नाहीत. असं म्हणताना त्यांचा चेहरा निरागस बालकासारखा दिसत असे आणि साधक स्थळकाळाचं भान हरपून त्यांच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत असत. स्वामीजींच्या स्मरणाचे मोती वेचताना आजही साऱ्या जगाचा विसर पडतो. यानंतर सद्भक्त अभिजित हळबे याच्या स्वरात भीमपलास रागातली एक बंदिश आपण ऐकणार आहोत, ब्रिजमे धूम मचाये कान्हा. आणि त्यानंतर याच रागातला एक अभंग, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, सद्भक्त आदित्य जोशी यांच्या स्वरात ऐकूया. भीमपलास हा राग दिवसाच्या 3 प्रहरी गातात.
Thank you.
स्वामीजींच्या दिवाळीतल्या अनेक आठवणींपैकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची अशीच एक आठवण. आपापल्या घरचं लक्ष्मीपूजन करून सर्व साधक लगबगीने माया अपार्टमेंटमध्ये जमले होते. ठीक 7:30 वाजता प्युअर सिल्कचा जब्बा परिधान केलेले स्वामीजी आणि मोती रंगाची साडी नेसलेल्या मातोश्री सरलाताई केंद्रात आले आणि साक्षात लक्ष्मीनारायणाचं दर्शन साधकांना सुखावून गेलं. केंद्रात नित्याप्रमाणे आरतीला सुरुवात झाली आणि बाहेर फटाक्यांचा धूमधडाका इतक्या जोरात सुरू झाला की आरतीचे शब्दही नीट ऐकू येत नव्हते. स्वामीजी म्हणाले, आपण या फटाक्यांच्या आवाजावर कुरघोडी करून आपला आवाज वाढवला पाहिजे. जसे काम, क्रोध, लोभ आपल्यावर कुरघोडी करतात, तसं या फटाक्यांचं होऊ नये. स्वामीजींच्या या आवाहनाने सर्वांनाच एक उत्साह संचारला आणि जोशपूर्ण स्वरात आरत्या म्हणल्या गेल्या. त्यानंतर स्वामीजी बोलताना म्हणाले, आज लक्ष्मीपूजन, व्यापारी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस. त्या बड्या बड्या लक्ष्मीपुत्रांचा थाट बघायचा असेल तर आत्ता लक्ष्मी रोडवर एक चक्कर मारून पहा. म्हणजे खरं तर आज तिकडे कुणी जाऊ नका असंच मला सांगायचं आहे. केवढी ती आतषबाजी, पैशांचा धूर नुसता. सर्वजण त्या धनलक्ष्मीचे पुजारी. संसारी पाहिजे सुवर्ण हे खरं आहे, पण त्याचा अतिलोभ मात्र फार वाईट. लक्ष्मी चंचल आहे, तिला घट्ट धरण्यापेक्षा अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीसी का येऊणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. आपण नारायणाला घट्ट धरावं म्हणजे लक्ष्मी पाठोपाठ येतेच. तुम्हाला सर्वांना हे माहीत आहे म्हणून तर तुम्ही सगळेजण इथे मोठ्या ओढीने येता. लक्ष्मी जास्त असली काय, अगर कमी असली काय, आपण परमार्थ मात्र सोडू नये. रोज ध्यान करावं, रोज नामस्मरण करावं, ज्ञानेश्वरीच्या थोड्याच ओव्या पण नियमित वाचाव्यात, यातच खरं कल्याण आहे. थोडं थांबून पुढे म्हणाले, हं मंडळी, आज काही इथे प्रवचन नाही आहे. त्यानंतर नमस्कार करून साधक घरी जायला निघाले. नमस्काराच्या रांगेत राधिका उभी होती. स्वामीजींना तिची चेष्टा करण्याची लहर आली. म्हणाले, परवा एक परगावचे साधक आले होते. मी त्यांना सहज विचारलं, आपण कुठे असता? ते म्हणाले, इचलकरंजी. तर या राधिकाला वाटलं, उचलकरंजी. असं म्हणून ते खळखळून हसले आणि फटाक्यांच्या आतषबाजीने नाही तर स्वामीजींच्या विनोदाच्या आतषबाजीने दिवाळी साजरी झाली. यानंतर आपण कलावती रागाची सुरावट, म्हणजेच त्या रागातील स्वरांनी बांधलेली एक रचना कोरसमध्ये ऐकणार आहोत आणि त्यानंतर याच रागावर आधारित पूजनीय स्वामी स्वरूपानंदांचा संत ते उदार कृपेचे सागर हा अभंग सद्भक्त भारती सरदेसाई आणि सद्भक्त शिल्पा जोशी सादर करतील. राग कलावती हा अतिशय सरळ पण मधुर असा मूळचा दाक्षिणात्य राग आहे. हा राग मध्यरात्री गायला जातो. याच्या स्वरांची मिलावट इतकी विलक्षण आहे की ऐकताना मनातील सर्व ताण नाहीसा होतो आणि शांत वाटतं. ऐकूया.
Saga pa ga ga pa dha ni dha. साप ग सा नि सा ध नि सा नि सा ग सा साप ग सा नि सा ध नि सा नि सा ग सा सा ग प ग प ग प ध प ध प ध नि ध नि ध नि सा नि सा सा नि ध प ग प ग स ग प ध नि ध नि ध प ग सा सा ग प ग ग प ध नि ध नि ध प ग सा ध नि सा सा नि ध प ध नि सा ग प ग प ध प ध प ध नि ध नि सा
ग प नि र प ग प सा नि ध सा
सा ग सा नि सा नि ध नि ध प ध प ग प ग प प ध प ध ध नि ध नि नि सा नि सा
ग प नि र प ग प सा नि ध सा ध नि सा ग सा ग सा नि ध प ग प ग सा सा ग प ग प ग प ध प ध प ध नि ध नि ध नि सा नि सा सा नि ध प ग प ग सा ग प ध नि ध नि ध प ग सा सा ग प ग ग प ध नि ध नि ध प ग सा सा ग प ग ग प ध नि ध ग प ध नि ध ग प ध नि सा
ಮಾಡಿ
ऑक्टोबर 1987 आजच्यासारखाच पाडव्याचा पावन दिवस, सायंकाळची दिवे लागण्याची वेळ. 7:30 वाजता नित्याप्रमाणे केंद्रात प्रार्थना झाली. परगावचे काही साधक स्वामी दर्शनासाठी आलेले होते. एका साधिकेला स्वामीजींनी काही बोलायला सांगितलं आणि ते सूत्र धरून बोलताना स्वामीजी म्हणाले, इथे येणारी मंडळी भाग्यवान आहेत, साधना नेटानी करत आहेत. स्वामी मोठे आहेत अशी आपली कल्पना असेल तर आपणही तसं व्हायचा प्रयत्न करायचा, मोठं व्हायचं. मी ब्रह्मच आहे असा बोध करून घ्यायचा. जीव हा मुळातच ब्रह्मरूप आहे. आपण सारे स्वामींची स्तुती करता, पण माझ्याहून अधिक प्रेमळ सत्पुरुष मी पाहिले आहेत. स्वामी स्वरूपानंद किती प्रेमळ होते हे मी अनुभवलं आहे. ज्ञानेश्वर महाराज किती प्रेमळ असतील याची कल्पना ज्ञानेश्वरी वाचताना येते. ज्ञानेश्वरी म्हणजे निखळ प्रेम, तसंच स्वामीजींचंही. स्वामी स्वरूपानंद म्हणजे हिमालय, मी म्हणजे पर्वतीची टेकडी. वचने बोलावी करुणेची, जी अत्यंतिक प्रेमाची, अंतःकरणे निवरविती सकळांची, असं आपण बोलावं. आणि मग बोलण्यासारखे चालणे, स्वये करूनी बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी, असं होण्याचा प्रयत्न करावा. संतांची ही वचनं अत्यंत पवित्र आहेत. मी तसा होईन, मला तसं झालं पाहिजे अशी आपली जिद्द हवी. दिवाळीचा हाच संदेश आहे. दिवाळी वगैरे उत्सव हे सर्व ठीक आहे, खरा आनंद आत आहे. दीप उजळला घटी हेच खरं आहे. दीप आत प्रज्वलित व्हायला पाहिजे. एवढं बोलून सर्व साधकांकडे त्यांनी आपली प्रेमळ दृष्टी फिरवली आणि स्वामीजींनी सद्भक्त श्री अरुण आठले यांना अभंग म्हणायला सांगितला. शरण जाता रमावरा, सर्व सुखे आली घरा, स्वामी म्हणे सौख्य कंद, वसे अंतरी गोविंद. हा अभंग त्यांनी तल्लीन होऊन म्हणला. स्वामीजी म्हणाले, हं, अभंग असाच म्हणायचा असतो. त्या अभंगाच्या भावाशी एकरूप होऊन त्यात विरून जायचं असतं. आपणही आता पुढची बंदिश आणि अभंगाशी एकरूप होण्याचा आनंद लुटूया. राग यमन, या रागाला संपूर्ण राग म्हणतात, कारण त्यात सर्व स्वर येतात. रात्रीच्या पहिल्या प्रहरी हा राग गायला जातो. या रागातली एक मराठी बंदिश आपण प्रथम ऐकणार आहोत, ज्यामध्ये देवी शारदेचं स्तवन आहे, मंगलमय चरणी तुझ्या. सद्भक्त अर्चना दाते आणि सद्भक्त शिल्पा जोशी ही बंदिश सादर करतील. त्यानंतर याच रागातील एका अभंगातून आत्मरूपी गजाननाकडे आपण मागणं मागणार आहोत, तुझं मागतो मी आता. सद्भक्त मनीषा फाटक आणि सद्भक्त शिल्पा जोशी हा अभंग सादर करतील. ऐकूया मंगलमय चरणी तुझ्या.
छेडी तवी ना मृदु करी छेडी
चरणी तुझा सानी धनी रे गरे सानी रे सानी धप मधप मगरे गरे सा मंगलमय चरणी तुझा तव कृपा प्रसाद जरे सानी धनी रे गरे सानी रे सानी धप मधप मग धरणी
इतर दिवसांप्रमाणेच दिवाळीच्या दिवसात देखील स्वामीजी साधकांना बोधामृताचं दान भरभरून करत असत, पण ते निरूपण गंभीर कधीच नसायचं. विनोदप्रिय असा स्वामीजींचा स्वभाव होता. स्वामीजींची अशीच एक आठवण भाऊबीजेच्या दिवशीची. तारीख होती 24 ऑक्टोबर 1987. प्रार्थना झाल्यावर सुरुवातीला बोलताना स्वामीजी म्हणाले, संसार ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे असं मला नेहमी वाटतं. आपण जी साधना करतो त्याने आपण किती शांत झालो आहोत, काम क्रोध लोभ किती ताब्यात आले आहेत ते संसार करताना कळतं. संसाराला दोष नाही, परमार्थासहित रामनामासहित प्रपंच करावा. मी 48 वर्ष केला. आसक्ती सोडावी, प्रेमाने राहावं, 60 वर्षांनंतर संसारातून निवृत्त व्हावं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी कशीही परिस्थिती आली तरी समाधानात राहावं. प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाचे मळे आपल्याला फुलवता आले पाहिजेत. क्षणभर थांबून पुढे म्हणाले, सकाळी लवकर उठावं, उठताना हसतमुखाने अंथरुणातनं बाहेर यावं, आळोखे पुळेखे देऊ नयेत, आपलं अंथरूण आपण आवरावं. उठल्यावर काही स्तोत्र भूपाळ्या म्हणाव्यात, त्याने मन प्रसन्न होतं. मला आठवतं तेव्हापासून म्हणजे सुमारे 50-55 वर्षे मी 2 भूपाळ्या म्हणतो आहे. सकाळचं वातावरण शांत प्रसन्न असतं, प्रातःकाळी भगवंत अवतीर्ण झालेला असतो. हां मंडळी, असा आनंद आहे, आपलं सर्वांचं जीवन असंच आनंदाचं होवो, असं म्हणत हात उंचावून त्यांनी आशीर्वाद दिले. थोडं थांबून मिश्किलतेने हसत म्हणाले, आज भगिनी वर्गाचे चेहरे कसे प्रसन्न दिसत आहेत पहा. काल पाडवा झाला, साडी पैसे असं सगळं घेतल्यामुळे पतिदेवांचे खिसे फार रिकामे झाले. आज भाऊबीज, आता आज या सगळ्याजणी भावाला लुबाडणार. एकूण काय, भगिनी वर्गाची चांगली चलती आहे. आमचं मात्र पार दिवाळं निघतं या दिवाळीत. पुरुष वर्गाकडे पाहत म्हणाले, भाऊबीज असते तशी बहीणबीज असायला काय हरकत आहे? काय मंडळी, कशी वाटते कल्पना? मी ठरवलं आहे आता, जशी भाऊबीज असते तशी बहीणबीज साजरी करायची, कारण आम्हा पुरुषांना कुणी काही देत नाही, असं म्हणत चेहरा हिरमुसलेला करायचे. फार गोड वाटायचं ते बघायला. केंद्र संपल्यावर साधक घरी जायला निघायचे तेव्हा बाहेर सगळीकडे दीपावलीचा झगमगाट होता. सारा आसमंत उजळून निघाला होता, पण स्वामीरूपी शांतीब्रह्माच्या दर्शनाने त्यांच्या बोधवचनाने साधकांची अंतःकरणं निवली होती. मन शांत तृप्त झालं होतं. अशीच मन शांत करणारी रामकृष्ण मठात गायली जाणारी एक प्रार्थना आता आपण ऐकणार आहोत. आपल्या सद्गुरूंच्या चरणी दयेची याचना या प्रार्थनेत आहे. खरं तर सद्गुरू हे दयेचा सागर असतात. न मागताच आपल्या कृपेचा वर्षाव ते शिष्यावर करत असतात, पण शिष्याचा शरणागत भाव या प्रार्थनेत आहे. गुरुदेव दया करो दीनजने. ही प्रार्थना आता आपण ऐकूया सद्भक्त आदित्य जोशी, सद्भक्त रवी जोशी, सद्भक्त ऋषिकेश सरदेसाई आणि सद्भक्त अद्वैत धर्माधिकारी यांच्याकडून कोरसमध्ये. आणि या प्रार्थनेनंतर अच्युता अनंता श्रीधरा माधवा ही भैरवी आपण ऐकणार आहोत सद्भक्त अमृता कुलकर्णी हिच्या मधुर स्वरात. या भैरवीने आपली ही अनोखी संगीत संध्या संपन्न होणार आहे.
विष्णु प्रजापति शंकर हे
ब्रह्म परात्पर वेद भणे पर ब्रह्म परात्पर वेद भणे गुरुदेव दया करो दीन जने मनवारण शासन अंकुशहे नर प्राण तरे हरि चाक्षुषहे गुण गान परायण देवगणे गुण गान परायण देवगणे गुरुदेव दया करो दीन जने कहे हृदि ग्रंथि विदारक कार कहे मन मानस चंचल रात्र दिने मम मानस चंचल रात्र दिने गुरुदेव दया करो दीन जने कहे भव रोग विकार विनाश कहे मन जे न रहे तव श्री चरणे मन जे न रहे तव श्री चरणे गुरुदेव दया करो दीन जने गुरुदेव दया करो दीन जने गुरुदेव दया करो
श्रीधरा माधवा
पूजनीय स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई यांच्या सहवासातील दीपावलीच्या त्या आनंद क्षणांना उजाळा देताना स्वामीजी मोठ्या कृतज्ञतेने सांगावंसं वाटतं की अगदी तेच भाग्याचे क्षण, त्या सात्विक आणि सोनेरी झळाळीने उजळलेली ज्ञानाची दिवाळी आम्ही सर्व साधक आज आपण आणि पूजनीय मधुराताई यांच्या समवेत अनुभवत आहोत. वसुवारसेच्या दिवशी गायींच्या डोळ्यातलं वात्सल्य आपल्या नेत्रांमध्ये दिसतं आणि आम्ही निश्चिंत होऊन जातो. नरक चतुर्दशीला आपल्या समवेत ध्यानाचा आनंद प्राप्त होतो. ज्यांच्या हृदयात चिरंतन नारायणाने वस्ती केली आहे ते पूजनीय स्वामी मकरंदनाथ आपल्या स्वामीनारायणाच्या दर्शनाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माया अपार्टमेंटमध्ये जातात. आजच्यासारखाच केंद्रात पाडवा साजरा होतो आणि भाऊबीजेच्या दिवशी हा दीनबंधू नामाची अमूल्य ओवाळणी घालतो. यापुरतं भाग्य ते कोणतं. ही गाणं पुष्पांजली आपल्या चरणी अर्पण करताना स्वामीजी गुरुदेव दया करो दीनजने हा आमचा भाव आम्ही आपल्या चरणी समर्पित करतो आहोत. दीपावलीच्या या परमपावन दिवशी आपल्या आशीर्वचनाचा कृपाप्रसाद आपण आम्हाला द्यावा ही प्रार्थना. स्वामीजींच्या आशीर्वचनाने आपला हा आजचा ज्ञानाची दिवाळी हा कार्यक्रम संपन्न होईल. हरि ओम.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. दिवाळीचा एक विशेष कार्यक्रम आपण प्रतिवर्षी करत असतो. प्रतिवर्षी आपण सकाळी करत असलेला हा उत्सव यावर्षी आपण संध्याकाळी साजरा केला आणि माझी अशी कल्पना आहे की संध्याकाळी हा कार्यक्रम करण्याचं मोठंच स्वागत साधक वर्गाकडून झालं. त्यातल्या त्यात प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला साधारणपणाने 40-60 या संख्येने उपस्थित असलेल्या भगिनी वर्गाची संध्याकाळी कार्यक्रम असल्यामुळे फार सोय झाली. कारण सकाळचा कार्यक्रम 8-10 असा आपण साजरा केल्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक करून मग 1 वाजताची तर सोय प्रत्येकाला पाहायला लागतेच. कधी कधी दिवाळीच अशी येते की नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, संध्याकाळी भाऊबीज, तेव्हा काही इलाज चालत नाही, सकाळी करायला लागतो हा कार्यक्रम. मध्ये एखादा जर दिवस मिळाला तर सकाळीही करायला लागतो. संध्याकाळी भाऊबीज असेल अशा वेळेला परत भाऊ घरी येणार अथवा आपल्याला कुठं जायचं असतं अशा अडचणी असतात. त्यामुळं त्या त्या वर्षी अधिकाधिक सोयीने हा कार्यक्रम करायचा असं मंडळांनी ठरवलं. आजचा हा कार्यक्रम हा संगीत सायंकाळ असा साजरा झाला. या वयोगटामध्ये 40-55 या वयोगटामध्ये केंद्रात येणारे मॅक्झिमम गायक वर आहेत असं असल्यामुळं हा कार्यक्रम मोठा बहारदार देखील झाला. तुम्ही सगळ्यांनी फार सुंदर रीतीने हा कार्यक्रम साजरा केला. आणि विशेष म्हणजे राग आणि त्या रागावर असलेला एखादा अभंग असं त्याचं स्वरूप होतं. कलावती सरगम राग जेव्हा तुम्ही सगळ्या भगिनींनी गायला तेव्हा अति गोड, अति मधुर अशा भावनेचा प्रत्यय आला. आणि गुरुदेव दया करो हे जे कोरस पुरुष वर्गाने गायलं तेव्हा फार भारदस्त आणि दमदार असा आवाज सगळीकडे भरून राहिला. याच्यामध्ये अधिक चांगलं काय हे ठरवणं शक्यच झालं नाही. तुम्ही जी नेमलेली भजनं होती ती अधिकाधिक भगवान श्रीकृष्णांवर, पांडुरंगावर अशी होती. आणि खरंच हा दिवाळी हा जो उत्सव आहे, सण आहे किंवा सणांचा समूह आहे, हा मुख्यतः भगवंतांच्या चरित्रावरच आधारित आहे. वसुबारस असो, नरकचतुर्दशी असो, लक्ष्मीपूजन असो, पाडवा असो आणि अगदी भाऊबीज भगवंतांच्या द्रौपदीवरच्या प्रेमाचं स्मरण करून दिल्याखेरीज राहत नाही. एकतर भगवान श्रीकृष्णांचं स्मरण, त्या स्मरणामध्ये हा सगळा दिवाळीचा उत्सव आहे आणि त्यात अभंग देखील बहुतांशी भगवंतांची आठवण करणारे, त्यांचं गुणगान गाणारे असेच झाले. मी एक गोष्ट वाचलेली होती ओंकारनाथ ठाकूरांची, की ते परदेशामध्ये त्या काळात, म्हणजे 1935-33 ते 40 दरम्यान, कोणत्या एका काळात परदेशामध्ये भारतीय संगीत त्याचा ठसा उमटवण्यासाठी म्हणून गेले. त्यांच्याबरोबर एक श्रीकृष्णाची मूर्ती असे, बासरी वाजवणारे श्रीकृष्ण. त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी युरोपामध्ये कन्सर्ट्स त्या काळात झाल्या. जेव्हा इटलीमध्ये त्यांचे कार्यक्रम झाले तेव्हा इटलीचा हुकुमशहा मुसोलिनी, तर त्यांनी त्यांची कीर्ती ऐकून, तो मोठा संगीताचा दर्दी होता, त्यांनी ओंकारनाथ ठाकूरांना आपल्या प्रासादामध्ये भोजनासाठी, मेजवानीसाठी म्हणून बोलवलं. वृत्तपत्रामध्ये त्यांच्या गायनाची स्तुती ऐकून, आणि त्यांनी काही ऐकण्याचीही इच्छा व्यक्त केली. तसे ओंकारनाथ थोडे गायले मुसोलिनीच्या समोर, आणि मग भोजन करत असताना त्यांच्याबरोबर असणाऱ्या श्रीकृष्णांच्या मूर्तीबद्दल त्यांनी कुतूहलाने विचारलं की पाठीमागं गाय असलेला आणि डोक्यावर मोरपीस असलेला आणि हातात मुरली असलेला हा कोण आहे, ही कोणाची मूर्ती घेऊन तुम्ही फिरता? तेव्हा ते असं म्हणाले की हा आमचा देव आहे. आणि त्यांनी थोडंसं श्रीकृष्णांबद्दल सांगितलं, पण ते म्हणाले, धर्माच्या बाबत मला इतकं जरी कळलं नाही तरी देखील भारतीय संगीताचा हा खरा उद्गाथा आहे, हा संगीताकरता देखील देव आहे, हा गात असे, हा बासरी वाजवत असे. गायन, नृत्य, वादन या सर्व गोष्टींमध्ये हा आमचा हिंदुस्थानमधल्या लोकांचा आदिदेव आहे. आणि यांनी हा जेव्हा मुरली वाजवत असे तेव्हा गायी गुरं देखील स्तब्ध होत असत. ते ऐकून मुसोलिनी म्हणाला की हे शक्य वाटत नाही, असं कसं होईल, वादनामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तर ओंकारनाथ ठाकूर म्हणाले की आमच्याकडे अशी श्रद्धा आहे की श्रीकृष्ण मुरली वाजवत असत तेव्हा गायी गुरच नव्हे तर सगळी सृष्टी स्तब्ध होत असे. ते म्हणाले, अजूनही असं काही तुमच्याकडे शिल्लक आहे का? तर तसं असेल तर मला तुम्ही ऐकून दाखवा. तिथं तसं कोणतीही वाद्य नव्हती, तिथं जे काटे चमचे होते आणि चायना डिश होत्या, वेगवेगळ्या ताटल्या थाळ्या होत्या, तर दोन काटा आणि चमचा घेऊन ओंकारनाथ ठाकूर तिथं डायनिंग टेबलवर बसल्या बसल्या वाजवायला लागले. आणि त्याच्यातून वेगवेगळे ध्वनी आणि इतका सुमधुर आणि उत्तम मेलडी अशी निर्माण झाली की मुसोलिनी थक्क होऊन डोळे मिटून ते ऐकायला लागला. ओंकारनाथ ठाकूर काही वेळ वाजून झाल्यावर थांबले. ते जेव्हा थांबले तेव्हा मुसोलिनी भावातिरेकानी त्या टेबलवर डोकं कपाळ टेकवून शांत बसून राहिलेला होता. ते म्हणाले की हे एवढं सामर्थ्य तुमच्या संगीतामध्ये आहे, त्यांनी ओंकारनाथ ठाकूरांना असं सांगितलं की मी इथं एक संगीत अकादमी निर्माण करतो आहे, त्याचे मुख्य डायरेक्टर तुम्ही व्हा. तर ओंकारनाथ ठाकूर म्हणाले की माझ्या श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी आणि हिंदुस्थानी संगीत आहे त्याचा प्रचार करण्यासाठी म्हणून माझं जीवन आहे असं मी मानतो. आणि ओंकारनाथ ठाकूर अर्थातच मुसोलिनींनी त्याचा आदर केला, ते परत आले. पण भगवान श्रीकृष्णांच्या भोवती खरंचच आपलं संगीत सगळं फिरत आहे. कृष्णा डोलकारे कृष्णा बोलकारे, घडिये 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 हित बोलकारे, तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हरीचे वदन हासे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आजचा हा कार्यक्रम इतका वेळ झाल्यानंतर खूप बोलावं असं मला खरंच वाटत नाही, पण एका अभंगाने माझं लक्ष फार वेधून घेतलं. तो अभंग ऐकता ऐकता थोडासा अर्थाच्या दृष्टीने कठीण वाटतो. अरे अरे ज्ञाना झालासे पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले, तुझा तुची देव तुझा तुची भाव, फिटला संदेह अन्य तत्वी, असा तो अभंग आहे. त्या अभंगावर थोडंसं मी बोलतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुझं ध्यान म्हणजे तुझं स्वरूप, तुझ्या अंतर्यामी असणारं तुझं अज अव्यय स्वरूप तुला कळो आलं. तू खरा कोण आहेस याची तुला ओळख पटली, अरे ज्ञाना तू पावन झालास, असं ज्ञानेश्वर महाराज स्वतःला उद्देशून म्हणतात. आता तुझ्या अंतर्यामी देवत्वाचा बोध झाल्यामुळं तुझा तू देव होऊन गेलेला आहेस, आणि तुझा जो भाव आहे त्याचा आता अभाव कधीही नाही. जो भाव याचा अर्थ अस्तित्व, तुझ्या अंतर्यामी जो देव प्रकट झाला आता तो भाव स्वरूप असल्यामुळं तू अज अमर आहेस. आणि अन्य तत्वी म्हणजे पंचभौतिक देह या शुद्ध तत्वाच्या विपरीत असलेली जी पंचतत्व आहेत त्याचा जो देह त्याला मी म्हणणं ही जी देहाहंता आहे, तर ती देहाहंता तुझी पूर्ण गेली. फिटला संदेह अन्य तत्वी, हे जे अन्य तत्वी पंचभौतिक शरीर हे मी आहे असा अबोध जो आहे संदेह आहे तो पूर्णपणाने फिटून गेला. आणि हे कशामुळं झालं? मुरडोन या मन उपजलासी चित्ते, तुझे रीते ठाव नाही, असं ते म्हणतात. हा अभंग कुठं अवघड होत जातो तर हा अवघड होत चालला. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मुरडोन या मन उपजलासी चित्ते, तुझे तुझं रीते ठाव नाही, काही काही केले अर्थ लावता येत नाही. मन मुरडलं, मन मागं आलं, मन जे सतत बाहेर पडतं जगतामध्ये जातं आणि जगताचाच विचार करत राहतं, ते मन विचार करणं बंद झालं, ते मागं आलं, मनाला मनाचं अमन झालं. अमन म्हणजे शांती असा असा हिंदीत अर्थ आहे. मन मनरहित झालं की खरी शांती प्राप्त होते. तसं मन मुरडलं गेलं, मुरडोनिया मन उपजलासी चित्ते, तुझे तुझ रीते ठाव नाही, तुझ चित्त आता रीत झालं, मन मुरडून माग आलं, चित्त अचित्त झालं आणि आता देह मन बुद्धीनी इंद्रियांनी आपल्याला ठाव नाही हे लक्षात आलं आणि परमात्मभाव निर्माण झाला, उपजला असी, तू आता जसा आहेस तसा तू आता निर्माण झालास, जो झाकला गेलेला होतास, तुझा बोध झाकला गेलेला होता तो आता जागा झाला. त्याच्यापुढं हा अभंग जरा अजून अवघड होतो. वृत्तीची निवृत्ती आपणासकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज. हे सगळं कशामुळं झालं? तर वृत्ती ही निवृत्त झाली. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. आपल्याला जे जगताचं दर्शन होतं ते वृत्तीद्वारा होतं. म्हणजे माझी साभास अंतःकरण वृत्ती, म्हणजे अंतःकरण वृत्ती, अंतःकरणातला भाव, अंतःकरणातली चेतना भ्रमासकट आभासासकट बाहेर पडते, एखाद्या पदार्थाला व्यापते आणि ती परत माझ्या अंतःकरणामध्ये येते, तेव्हा मला त्या पदार्थाचं ज्ञान होतं. हे घड्याळ आहे, हा खांब आहे, हा देव्हारा आहे इत्यादी. आपल्याला होत असणारं सगळं ज्ञान हे वृत्ती ज्ञान आहे, वृत्तीमुळं होतं. जर वृत्तीच नसेल तर ज्ञान नाही. तुम्ही तुमच्या मुलालाही एखाद वेळेला तो अभ्यास न करता खिडकी बाहेर जर पाहत असेल आणि तुम्ही त्याला चार हाका मारल्या तरी देखील त्याला ऐकू आल्या नाहीत, तर त्याच्या डोळ्यासमोर तुम्ही चुटक्या वाजवता की कुठं लक्ष कुठं आहे. जर वृत्ती नसेल, जर वृत्ती शून्यता असेल किंवा वृत्ती दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी निमग्न असेल तर तो जणू या जगतामध्ये नसतो. वृत्तीची निवृत्ती झाली आणि आपणासकट झाली, म्हणजे अहंता देखील लोप पावली. वृत्ती निवृत्ततेचा अनुभव कितीतरी साधक ध्यानामध्ये घेतात पण त्यांची अहंता लोप पावत नाही. म्हणजे ध्यानाला बसलेला मी स्त्री आहे की पुरुष आहे, कोण आहे, कोणत्या नामाचा आहे, याचा विसर पडायला फार कठीण जातं. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की वृत्तीची निवृत्ती आपणासकट, म्हणजे आपल्या भावासकट वृत्तीची निवृत्ती झाली. आता अवघेची वैकुंठ चतुर्भुज हा फार सखोल अनुभव आहे. आता डोळे उघडल्यानंतर, आपणच निमाल्यानंतर आपलं सच्चिदानंद स्वरूप प्रगट झालं आणि त्याच सच्चिदानंद स्वरूपाने सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला, चतुर्भुज गोपाळ भरून राहिलेला असा शिल्लक राहिला. त्याच्या पुढं ते असं म्हणतात की दीपकी दीपन मावळल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या. दीपकी म्हणजे दिव्यामध्ये, दीपन म्हणजे दीपन शक्ती अग्नी. जशी वृत्ती आहे त्या वृत्तीला चेतना माझी आहे, माझ्या साभास चैतन्यामुळं वृत्ती ही मला बाहेरचं अन्य जगताचं ज्ञान देते. बरोबर आहे. तसं दिव्याच्या ठिकाणी जी दीपन शक्ती म्हणजे अग्नी आहे, ज्योत मावळल्यानंतर ती दीपन शक्ती मावळली, तो अग्नी मावळला, दिव्याच्या ठिकाणी असणारी जी दीपनशक्ती आहे ती दीपनशक्ती वस्तुतः बाहेर असलेला व्यापक किंवा सदानकदा असणारा जो अग्नी आहे तो त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये आहे, पण दिव्याच्या ज्योतीनी दिव्याच्या ज्योतीपुरता तो अशी अहंता त्याच्या ठिकाणी निर्माण होते, म्हणजे निर्माण झाली असा भाव आपल्याला वाटतो. समजते मी काय म्हणतोय ते. दिव्याच्या ठिकाणी जी ज्योत असते तो अग्नी वस्तुत सर्वत्र असलेला अग्नीच असतो, पण तो त्या ज्योतीच्यामुळं फक्त ज्योतीचा अग्नी असा वाटतो. त्या वातीवर निर्माण झालेला असल्यामुळं तो त्या वातीपुरता मर्यादित आहे असा आपला भाव निर्माण होतो. ही जी दीपनशक्ती आहे, ज्योत मावळली जशी वृत्ती शून्य झाली, वृत्ती शून्य झाल्यानंतर जसा वृत्ती शून्य झाल्यानंतर आतला बोध किंवा व्यापक परमात्मबोध प्रगट होतो, दीप मावळला, दीपन शक्ती त्याची मावळली. आता नुसत्या वातींचा काही घरभर वाती असून काही उपयोग नाही. जेव्हा दीपन शक्ती नाही, अग्नी नाही, तेव्हा त्या वातीही शून्य होऊन गेल्या. मग काय उरलं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की निवृत्ती परम अनुभव नेमा. आता हे निवृत्ती हा श्लेष आहे. त्यांच्या सद्गुरूंचं नाव निवृत्ती होतं आणि वृत्तीची निवृत्ती झाल्यामुळं जी वृत्तीरहितता प्राप्त झाली ती निवृत्ती ही परमनिवृत्ती झाली, म्हणजे वृत्ती नाहीशी झाली आणि व्यापक बोध प्रगट झाला. आणि तिथं जो अनुभव प्राप्त झाला तो अनुभव शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेव. आता ज्ञानदेव हे केवळ शांतीरूप होऊन राहिले, केवळ क्षमारूप होऊन राहिले, केवळ पूर्ण होऊन राहिले. तसा हा प्रत्येक ठिकाणी निर्माण झालेला जो दीप आहे त्यामुळं त्या प्रत्येक ठिकाणी दीपाचा स्वतंत्र अहंकार असेल असा भाव जर असेल तर तो जाऊन आता व्यापक दिवाळी साजरी झाली. तो अग्नी सर्वत्र आहे, तो केवळ त्या वातीत पकडलेला होता. तो परमात्मा सर्वत्र आहे, तो केवळ या देहात पकडलेला होता. असं असल्यामुळं तुमच्या अनंत डोळ्यातून तो माझ्याकडं पाहतो आहे, पण तुमचे जे दोन डोळे आहेत त्याच्या आत जी चेतनशक्ती आहे ती चेतनशक्ती प्रत्येकाच्या अंतर्यामी तीच आहे. जर तुम्हाला तुमच्या चेतनशक्तीचा तुमच्या ठिकाणी असणाऱ्या देह अहंतेचा लोप झाल्याचं अनुभवाला येईल तर तुम्ही व्यापक होऊन जाल, सर्वत्र एकच परमात्मा या बोधाला तुम्ही प्राप्त व्हाल. दीपकी दीपन मावळल्या ज्योती घरभरी वाती शून्य झाल्या. निवृत्ती परम हा परम अनुभव आहे. निवृत्त होणं हा परम अनुभव आहे. त्यामुळं ज्ञानदेव आता शांती पूर्णता क्षमा असाच केवळ शिल्लक राहिला. तशी ही जी दिवाळी आहे ही दिवाळी आता केवळ विवेकाच्या अंगाने प्रकाश, सद्गुणांच्या अंगाने प्रकाश, अंधार ज्या कारणांनी निर्माण होतो ती कारणच आता संपली. आता देहाहंता राहिली नाही, देहाहंतेनी अंधार निर्माण होतो, अज्ञान निर्माण होतं. हे अज्ञान नाहीसं झाल्यानंतर आता ज्ञानाची दिवाळी, ज्ञानाचा आनंद हा सर्वत्र भरून राहिला. अशा या छोट्याशा निरूपणानी मी या दिवाळी सायंकाळ या या कार्यक्रमाची समाप्ती करतो. पण हा संगीतमय कार्यक्रम असल्यामुळं मीही असं आज ठरवलं की सर्वात शेवटी तुम्हाला एक संगीत ऐकवायचं, एक गीत ऐकवायचं. ते गीत माझे मित्र, मी त्यांना परममित्र म्हणेन, मुकुंदराव म्हणतील. ते मला, त्यांनी मला एक महिन्यापूर्वी एक संघाचं पद्य पाठवलं आणि त्यांनी मला एक कोडं टाकलं की याच्यावर एक काव्य करा. दोन चार दिवसांपूर्वी मला एक काव्य सुचलं, ते मी त्यांना पाठवलं. वरच बसा. त्यांना समोर मात्र ते स्टूल दे बर का. तर ते काव्य मुकुंदराव गातील. ते मुळातलं संघाचं जे काव्य आहे ते फार फार गोड काव्य आहे. चल रहे है चरण अगणित ध्येय के पथ पर निरंतर, असं असं ते काव्य आहे. मुकुंदराव ते काव्य म्हणतील आणि मग आपला हा कार्यक्रम संपेल. हरी. हे काव्य नाही, मी केलेलं काव्य म्हणतील. हे जे चल रहे हे चरण अगणित आहे, या काव्याने मुकुंदरावांचा खरं म्हणजे विद्यार्थी परिषद आणि संघ परिवारामध्ये जोरदार प्रवेश झाला. ते ते हे पद आहे. आता
आता 50 वर्ष झाली.
चालणे आता निरंतर पुण्यप्रद या पदपथावर चालणे आता निरंतर पुण्यपद या पदपथावर आदिनाथे सिद्ध केला ज्ञानदेवादिकी रुळविला आदिनाथे सिद्ध केला ज्ञानदेवादिकी रुळविला श्री गुरूंच्या प्रेरणेने प्रेमपूर्वक आक्रमिला पदखुणांचा माग काढित गाठू यत्ने मोक्ष मंदिर चारणे आता निरंतर पुण्यप्रद या पदपथावर अव्ययात्मा अजसनातन प्रकृतीसी परनिरंतर सत् अत्य सुंदर शिव चिरंतन ब्रह्मते सदसत विलक्षण सोहमस्मि कोणधरुनी उन्मनी सुख साधु सुंदर चालने आता निरंतर पुण्यप्रद या पदपथावर भक्ति प्रेमाची धरोहर परम भागे लाभली से योग पीठीची गुप्त अंगे गुरु कृपे सह उकलली से तीच विकसित करुनी साची भरुनी जाऊ दे निजांतर चालणे आता निरंतर पुण्यप्रद या पदपथावर सोहमृत्ती अवतरोनी सिंधु माजी बिंदु विरुनी सोहमृत्ती अवतरोनी सिंधु माजी बिंदु विरुनी व्यापकाचा संगतीने जीव शिवता बोध पावनी तेची मकरंदे सुखाने तेची मकरंदे सुखाने धन्यता लाहो खरो खर चालणे आता निरंतर पुण्यप्रद पद पदपथावर चालणे आता निरंतर पुण्यप्रद या पदपथावर पुण्यप्रद या पदपथावर
बोला पुंडली कवर दे हारी विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
श्री राम काही निवेदन आहेत प्रथम मंडळातर्फे मी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. भूगाव साधना शिबिरासंबंधी निवेदन आहे. 29-30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी भूगाव येथे एक जादाचं साधना शिबिर होणार आहे. नोव्हेंबरचं रेग्युलर शिबिर हे भरलेलं असल्यामुळे हे जादाचं शिबिर घ्यायचं मंडळाने ठरवलेलं आहे. याची नावनोंदणी गुरुवारपासून सुरू झालेली आहे. इच्छुक साधकांनी सद्भक्त माधवराव साखरदांडे यांची भेट घ्यावी. पुढील शनिवारपर्यंत सर्व केंद्र दीपावलीनिमित्त बंद राहतील. रविवार 3 नोव्हेंबर सकाळचं ध्यान आणि परमपूजनीय स्वामीजीचं प्रवचन, इथपासून आपली केंद्र नियमितपणे सुरू होतील.